चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कोरोना आज पुन्हा रेकॉर्ड ब्रेक रुग्ण, 24 तासात 77,266 नवे रुग्ण। कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात भारतात फैलावत आहे। आज पुन्हा एक नवीन रेकॉर्ड रुग्ण संख्या समोर आली आहे, ज्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 33,87,000 पोहोचली आहे। तर एका दिवसात 1,057 रुग्णांचा मृत्यू झालाय। आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 77,266 नवे कोरोना रुग्ण समोर आल्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33,87,501 इतकी झाली आहे, ज्यापैकी 25,83,948 लोक कोरोना मुक्त झाले आहेत। ज्यानंतर एकूण 7,42,023 ऍक्टिव्ह रुग्ण बाकी आहेत, तर मरणाऱ्यांची संख्या 61,529 इतकी झाली आहे। याशिवाय देशभरात 4 करोडपेक्षा अधिक टेस्ट करण्यात आले आहेत। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 26 ऑगस्ट पर्यंत देशभरात 3,94,77,848 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यापैकी 9,01,338 नमुने काल तपासण्यात आले।